आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याकरता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या दुपारी नवी दिल्ली इथं होणार। नवीन निवडणूक आयुक्तांनी पदभार स्वीकारला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर। आपल्या सरकारनं गेल्या 2.5 वर्षात पेट्रोलच्या किमती लिटरमागे 15 रुपयांनी तर डिझेलच्या किमती 17 रुपयांनी कमी केल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश। आणि पुढचे 5 दिवस देशाच्या मध्य आणि पूर्व भागात वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता। आणि आता बातम्या विस्तारानं। आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याकरता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या दुपारी नवी दिल्ली इथं होणार आहे। काही राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रमही यावेळी जाहीर होईल। या पत्रकार परिषदेचं थेट प्रक्षेपण समाज माध्यमांवर करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाच्या एक समाज माध्यमावर याबाबत माहिती देण्यात आली आहे। नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांनी आज पदभार स्वीकारला। निर्वाचन सदन या मुख्य निवडणूक कार्यालयात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या दोघांचं स्वागत केलं। जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतल्या 2024च्या निवडणुकांआधी झालेल्या या नेमणुकांना महत्व असल्याचं राजीव कुमार यावेळी म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या निवड समितीनं ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल निवडणूक आयुक्तपदी त्यांची नेमणूक केली। केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणूक रोख्यांची माहिती आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक रोख्यांची सर्व माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला स्टेट बँकेनं परवा म्हणजे 13 तारखेला दिली। 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 दरम्यान खरेदी झालेल्या आणि वटलेल्या निवडणूक रोख्यांची माहिती बँकेनं दिली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। तामिळनाडूत कन्याकुमारी इथं विवेकानंद महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांनी जाहीर सभा घेतली। तामिळनाडूमध्ये मोठ्या राजकीय परिवर्तनाची चाहूल जाणवत असल्याचं त्यांनी सांगितलं। तामिळनाडूतलं द्रमुक सरकार तामिळनाडूच्याच परंपरांचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला। भाजपाप्रणित केंद्र सरकारच्या काळात झालेल्या विविध क्षेत्रातल्या सुधारणांची माहिती मोदी यांनी दिली। काँग्रेस आणि द्रमुक यांच्या सद्दीत भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप त्यांनी केला। प्रधानमंत्री मोदी आज केरळमध्ये 2 लोकसभा मतदारसंघांना भेट देऊन निवडणूक प्रचारात सहभागी होतील। कर्नाटकात कलबुर्गी इथं ते आज तर शिवमोगा इथं येत्या सोमवारी 18 मार्चला जाणार आहेत। 2 दिवसांनी ते सालेम आणि कोईमतूरला देखील भेट देणार आहेत। या दौऱ्यादरम्यान ते तेलंगणात विविध जिल्ह्यांमधल्या लोकसभा मतदारसंघांनाही भेट देणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी हैदराबाद इथं जागतिक अध्यात्म महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत। हैदराबादमधल्या कान्हा शांती वनम इथं येत्या रविवारपर्यंत हा आध्यात्मिक महोत्सव चालणार आहे। केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं श्रीरामचंद्र मिशन आणि इतरांच्या समन्वयानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। आत्मिक शांती ते जागतिक शांती ही या महोत्सवाची मुख्य संकल्पना असून धर्म अध्यात्मविषयक चर्चा करण्यासाठी देशभरातून आणि परदेशातून 300 हून अधिक तज्ञ यासाठी एकत्र येत आहेत। या कार्यक्रमाला सुमारे 1 लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे। महोत्सवाचा समारोप उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत होणार आहे। देशात सध्या सर्वाधिक परदेशी थेट गुंतवणूक होत असून त्यात अजून वाढ होईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। खासगी वृत्तवाहिन्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या। नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं म्हणजेच त्यांच्या हक्काचं रक्षण असल्याचं त्या म्हणाल्या। कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ड्रोन तंत्रज्ञानासारख्या नव्या युगाची कौशल्य विकसित करण्यावर केंद्र सरकार भर देत असल्याचं त्या म्हणाल्या। त्याचबरोबर बचत आणि ग्राहकांकडून होणारा खर्च वाढवण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना आणत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। निवडणूक रोखे ही योजना राजकीय पक्षांना देणग्या देण्याच्या आधीच्या पद्धतीपेक्षा चांगली असल्याचं त्या म्हणाल्या। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. आपल्या सरकारनं गेल्या अडीच वर्षात पेट्रोलच्या किमती लिटरमागे 15 रुपयांनी तर डिझेलच्या किमती 17 रुपयांनी कमी केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात दिली आहे. इंधनाच्या किमती कमी करून नागरिकांना दिलासा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे शाह यांनी आभार मानले आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देशभरात प्रतिलिटर 2 रुपयांनी कपात केली आहे. नवे दर आज सकाळी 6 पासून लागू झाले आहेत, त्यामुळे मुंबईत आता पेट्रोल 104.21 रुपये तर डिझेलची किंमत 92.15 रुपये असेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला आजपासून नागपूरमध्ये रेशीमबाग इथं डॉ केशव हेडगेवार स्मृती मंदिरात प्रारंभ झाला. संघाच्या संकेतस्थळावर 2017 ते 2023 पासून प्रतिवर्षी 1 लाखपेक्षा जास्त सदस्यत्वासाठी नोंदणीचे अर्ज झाले आहेत, अशी माहिती सहसरकार्यवाह डॉ मनमोहन वैद्य आज नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली. सुमारे 1500 वर प्रतिनिधी या 3 दिवसीय प्रतिनिधी संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमुळे एका दिव्यांग व्यक्तीला अन्नधान्य मोफत मिळालं, त्याचा कुटुंबाला कसा लाभ झाला याविषयी लाभार्थी वसंता घारोडे यांनी सांगितलं.
मी एक दिव्यांग आहे. मला शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून रेशन कार्डवर गहू व तांदूळ दोन्ही मिळून 20 किलो एवढं अन्नधान्य मिळत असून त्याचा माझ्या कुटुंबाला लाभ होत आहे.
इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेननं अंडर्स ऑन्टोसेनवर दणदणीत विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लक्ष्य सेननं अँटोसेनवर 24-22, 11-21, 21-14 अशी मात केली. भारताच्या पी व्ही सिंधूला मात्र पहिल्या एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक राज साई जोडीला इंडोनेशियाच्या बी मौलाना आणि एम एस फिक्री यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. महिला दुहेरीत सुद्धा अश्विनी पोनाप्पा आणि तनिषा क्रिस्टो यांना पराभव पत्करावा लागला आहे. 14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत घरच्याच मैदानावर खेळणाऱ्या महाराष्ट्र हॉकी संघाचा आत्मविश्वास उंचावला असून काल त्यांनी बलाढ्य दिल्ली संघावर 3-0 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय हॉकीपटू ऋतुजा पिसाळ तसंच काजल अडपतकर आणि प्रियंका वानखेडे या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. गतविजेत्या मध्य प्रदेश संघानं सलग विजय नोंदवत उपांत्यपूर्व फेरीतलं आपलं स्थान पक्कं केलं आहे. याशिवाय झारखंड बंगाल आणि मणिपूर या संघांनीही काल विजय नोंदवले. महिला क्रिकेट प्रीमियर लीग 2024 मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उपांत्य फेरीचा सामना आज संध्याकाळी 7:30 दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यातल्या विजेत्या संघाचा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स बरोबर येत्या रविवारी होणार आहे. पुढचे 5 दिवस देशाच्या मध्य आणि पूर्व भागात वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि मिझोरम इथे तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे, तर झारखंड, ओरिसा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात येत्या 20 मार्चपर्यंत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ, माहे, रायलसीमा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल या भागात येत्या 5 दिवस वातावरणात उष्मा आणि आर्द्रता जास्त राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याकरता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या दुपारी नवी दिल्ली इथं होणार. नवीन निवडणूक आयुक्तांनी पदभार स्वीकारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर. आपल्या सरकारनं गेल्या 2.5 वर्षात पेट्रोलच्या किमती लिटरमागे 15 रुपयांनी तर डिझेलच्या किमती 17 रुपयांनी कमी केल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि पुढचे 5 दिवस देशाच्या मध्य आणि पूर्व भागात वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.